स्वतःच्या श्वासोच्छ्वासातच एकुलते एक ब्रह्मस्वरूप निरंतर समावलेले आहे. जी घोषणा नव्हे पण एकलव्य अनुभूती आहे. प्राणाया स्वाहा अप्राणाया स्वाहा स्वतःचा निरंतर श्वासोश्वास आहे. ज्याच्याद्वारे स्वतःला अद्वैत स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. हा निरंतर अशी ऋषीमुनींचा आदेश आहे, अनुभव आहे. आणि त्यांची ही दीक्षा आहे. ओम प्राणाय स्वाहा अप्राणाय स्वाहा तत्त्वम अद्वैत ब्रह्मस्वरूप असीतम. ओम शांति ओम.